कडी नडीला हाक मारता धावत तू येशी कृष्ण सख्या रे म्हणून मजला तूच आवडशी नीलवर्ण यात नूस शोभे मुद्रा तव हासरी मोर मुकुट हा मस्तक शोभे हाती तव बासरी बासरी तुनी सुरेल सुंदर सूर जणू फुलती ऐकण्यास ते म्हणून सारे जमती तुझ भवती मंत्र मुग्ध रे होऊन जाती सारे गहिवरती काय करावे उमगत नाही गुंग होईती मती तुझ्या विना या जगती नाही दुजा कुणी आसरा मनात माझा सदैव वसतो चेहरा तव हासरा कृष्णन केवळ मूर्ती मध्ये दडुनी की बसला चरा चरातील वस्तु जाती तो भरुनी असे उरला